रेड एफएम वर पापाचा स्टेटस।
उप्स, मेमरी लो, नीड टू डिलीट ऍप्स। कोणते उडवू? चॅट? नको नको। व्हॉट्सअप? नो वे। फ्लॅपी बर्ड्स? हा अजून आहे, उडवला उडवला। पोकेमॉन?
उडवला।
फेस? नो नो नो, विषयच नाही। मेसेंजर? नको बाबा, नारद काका रागावतील। फक्त 200 MB? कायच्या काय। हा आता पुन्हा नवीन प्रश्न, कोणता फोन घेऊ? हॅशटॅग सजेशन्स, हॅशटॅग ऑप्शन्स, हॅशटॅग बजेट, हॅशटॅग मिड रेंज, हॅशटॅग फॅट फिंगर्स, हॅशटॅग फास्ट, हॅशटॅग आयडियाज। आणि यामध्ये टॅग कोणाला करूया? टॅग कार्तिकेय।
रेड एफ एम वर पापाचा स्टेटस। 93.5